मनातल्या बागेला मायेचं कुंपण, बागेतल्या फुलाफळांची करायचं राखण. कुणा ढोराचं भय नाही, न कुणा चोराचं. कुतूहल नावाचं एक बारीक पिल्लू बिनधास्त बागडायचं त्या बागेत. कुंपणाच्या बाहेर काय आहे बघायला उड्या मारायचं, धडपडायचं, कधी कुंपणावर आपटायचं, लागायचं. पण कुतूहलच ते कधीच नाही थांबायचं. त्याला खुणावायचं ते जे कुंपणाबाहेर असायचं. दिसामागून दिस गेला, मासामागून मास, वर्षे सारत कुतूहलसुद्धा वाढले मोठेच खास. एक दिवशी जोर लावून मारली लांब उडी, एक दिवशी जोर लावून मारली लांब उडी, बाग सोडून विश्वाच्या पोकळीत पडली उडी. तगमग, धडपड, बडबड, त्रागा, सारं काही झालं. तगमग, धडपड, बडबड, त्रागा, सारं काही झालं. पोकळीचा या ठाव घेणं हेच वेळ लागलं. आठवत नाही तेव्हापासून आजवर किती सरली वर्ष. कुतूहलाचा चालूच आहे आपला आपला संघर्ष.